नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बुरके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. गोंय मुखेल कार्यकारी अधिकारी पंगड हांणी पणजे नगरपालिका मार्केटाक भेट दिली. जायत्या जाणांनी गणना फॉर्म भरपा विशीं आपले अणभव आनी एसआयआर 2026 विशीं आपली मतां सांगली. हो जागृत आनी सहभागी मतदारांक चालना दिवपाचो यत्न आसा.
आतां सध्या एसआयआर जो चालू आसा, तुमच्या बीएलोन तुमकां एनुमरेशन फॉर्म दिले आसतले न्ही?
फॉर्म दिले, फॉर्म फिलिपूर आमी दिले, फॉर्म दिलो.
तुमचे ताजे कितें प्रतिक्रिया आसा? बीएलोन तुमची मदत केली त्या खातीर?
पळय, ऑलरेडी बीएलोन दिले आमकां आनी ऑलरेडी आमी फील करून तेणा येवन दारा फडे येवन येली फॉर्मा येनी बीएलोन.
ओके, आनी तुमकां अशें भरताना बीन त्रास बीन
ना? ना, कांय जावना. तेणे हेल्प केला आमी
दिवन भरून दिल्या सुद्दां आमी.
आनी तुमच्या बीएलोन तुमची मदत केल्ली?
हय, बीएलओन जेन्ना फॉर्म हाडून दिले तेन्ना म्हाका तेणी एक्सप्लेन केले.
हय, दिले आमी बरोवन ते सबमीट बी केले.
असं
आमी भरले.
बीएलओन तुमची मदत केली त्या खातीर?
बरोबर केल्या.
आणि तुमचे एसआयआर आता जे गोंयांक आसा ताजे विशीं कितें म्हणणे आसा, कितें प्रतिक्रिया आसा तुमचे?
म्हज्या हिशोबान ते बरे.
काल सांजे वेळा वास्कोच्या आयएनएस गोमंतक हांगा नौदल दीस व्हडा उमेदीन मनयलो. गोंय नौदल क्षेत्राचो ध्वज अधिकारी कमांडिंग आनी नौदल विमानाचो ध्वज अधिकारी रियर एडमिरल अजय दी थिओफिल्स हांणी आयोजीत केल्ल्या कार्यावळींत भारतीय नौदलाचो गिरेस्त दायजाचें प्रदर्शन केलें. गोंयचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हे मुखेल सोयरे आशिल्ले. ह्या कार्यावळींत एक कार्यकारी प्रदर्शन नेव्ही भुरग्यांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक सादरीकरण केले. भारतीय नौदलाचेर एक खाशेलो चित्रपटूय दाखयलो. रियर एडमिरल अजय दी थिओफिल्सांनी आपल्या मार्गदर्शनांत फाटल्या वर्सा नौदलाच्या कामगिरीचेर भर दिलो. तातूंत आयएनएस हंसा हांगा 11,000 वयर लष्करी उड्डाण मुखेल व्यायामा वरवीं दर्यादेगेची सुरक्षा घटमूट करप, गोंयचे दर्यादेगेर येसस्वी सोडवणूक कार्यावळीचो हांचो आस्पाव आशिल्लो. तशेंच तांणी पर्यावरणीय उपक्रम आनी राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय मानेस्तांच्या भेटीचेर रेखांकन केलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अंदू गोंयच्या दर्यादेगेर भारतीय नौदला वांगडा दिवाळी मनयली. ह्या उत्सवांत नौदलाची कार्यकारी तयारी, समाजीक वावर आनी राष्ट्रीय सुरक्षा खातीर तांची वचनबद्धताय दिसून आयली. वेंचणूक आयोगान विशेष सघन सुधारणा एसआयआरचो दुसरो पावंडो सुरू जाल्ल्या सावन मतदारां मदीं 50,57,00,000 परस चड गणना अर्ज वितरीत केल्यात अशें सांगलां. ह्या पावण्यार समाविष्ट जावपी सुमार 51 कोटी मतदारां पैकी 99.83% मतदार आसात. आतां मेरेन सुमार 47 कोटी अर्जांची डिजिटलायझेशन केलां. मतदार वळेरी एसआयआरचो दुसरो पावंडो ह्या म्हयन्याच्या 4 तारखेक 9 राज्यां आनी 3 केंद्रशासित प्रदेशां मदीं सुरू जाल्लो. प्राची प्रकाशन वजरी साखळी हांच्या वतीन नामनेचे कोंकणी साहित्यीक आनी नाटककार प्रोफेसर डॉ प्रकाश रमाकांत वजरीकर हांच्या 3 पुस्तकांचो प्रकाशन सुवाळो साखळे हांगा जालो. डॉ प्रकाश वजरीकर हांणी बरयल्ल्या श्री गुरुचरित्र कथा, संगीत आनंद मठी आनी लोकवेदवाणी ह्या 3 पुस्तकांचो प्रकाशन सुवाळो खेडेकार सभागरान साखळी हांगा जालो. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून गोंय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामनेचे डॉ शिरीष बोरकर, साखळी नगरपालिकेची नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, साहित्यीक डॉ राजय पवार, साखळे रविंद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर हाजीर आशिल्ले. विनू गावडे आनी प्रगती पेडणेकर हांणी आम आदमी पक्षांत प्रवेश केलो. आम आदमी पक्षाचे गोंय प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर हांणी तांकां पक्षाचे शेलो घालून येवकार दिलो. आम आदमी पक्षान नवे कार्यकर्ते जोडल्या. जिल्हा पंचायत वेंचणुकेच्या फाटभुंयेर आप पक्षान सगळ्यांत पयलीं आपल्या उमेदवारांची वळेरी जाहीर केल्या. पक्षाचे 40 मतदारसंघांनी प्रचाराचें काम पुराय जालां अशें मत अमित पालेकर हांणी म्हणलां.
दिल्या कॅन्डिडेट्स मी तांची सगळ्यांची नावां काढून पळयली, तांचो कॅरेक्टर काढून पळयलो, तांचे लोक, तांचे कार्य काढून पळयले, जाल्यार आमी लोकां मदले लोक दिल्या. म्हणजे जे सामान्य नागरिक आसा तांकां आमी कॅन्डिडेट म्हणून दिला आनी ते लोकां मदीं आज पावल्याय. आज म्हाका दिसता आमची एकूच पार्टी अशी आसा जांचो आज लोकां कडेन ऑलमोस्ट फूल कॉन्स्टिट्युएंसीन भोवून जाल्ले आसा. आमी जे आतां नवे कॅन्डिडेट दिल्या तांचे कार्य सुरू जाल्ले आसा, आमचे कार्यकर्ते लोकां कडेन पाविल्ले आसा आनी वी हॅव टेकन दीस इलेक्शन व्हेरी सिरियसली एन्ड वी वील डू वॉट एवर दॅट इट टेक्स.
पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 34 डिग्री सेल्सियस नोंद जाला, तर किमान तापमान 23 डिग्री सेल्सियस नोंद जाला. इंडियन वुमन्स लीग IWL फुटबॉल सर्ती खातीर पात्रता ही सेजा फुटबॉल अकादमीच्या बायला पंगडा खातीर व्हड संदी आसा अशें मत द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त अनुभवी फुटबॉल प्रशिक्षक आर्मांत कुलासो हांणी व्यक्त केलें. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.